उद्याय सोळा पासे तो देर्बे एनलुस रे ये जागे निचे येनो एन ता तिमोथी नावा कादो योग चेलो आतो तो योके बोर सथवणारे यहुदी बाये पोह आतो पेन त्या अभो हेलन्य आतो तो लुस्र मान्या एन एकुन्या माने बहा हेने हरो नावाजला आतो तिमथे मा रे येवा ओहडी पोवला मोरजे आते तोवे जा यहुदी त्या बागा माता त्या आटी ते त्या लय सुनता कोई कहाका त्या अभो हेलनी हे इबादा यहुदी लोखाल मालूम आता पासे त्याय सेरा माने जाता जाता यरुशलेम माने प्रेषित एन वडील यहाय ज्या उकुम ठरवला आता त्या त्याहाल पाळा नेमी देना यावोने मंडळ बोर समाय मजबूत जायो एन दिहेन दिही त्याहा आकडो वाचतो चाल्यो पासे आशिया देशामाय देवावचन आखा हाटी त्याहाल चोखा आत्मकोय परवानगी मिळी नाय त्या हाटी त्या फुगरिया एन गलतिया या देशा माने गोया पासे त्या मुसिया तालुका हिवे वो येना तोवे त्याहाय बिथुन या तालुका माय खोटपोट कोया पेन इसू आत्मे त्याहाल जा देना नाय पासे त्या मुसिया उंघेरे जायने त्रोसा माय येना ता राती पौलाल देखाव देखायो तो होडो का कादा योग मासे दुनिया मान्या माहू उबा आता एन पौलाल रावणी कोय नाख्या का मासे दुनिया मा येन आम्हाल मदत को ओहडो देखावो ते देखियो तोवे त्याहाल देवाहारी बातमी आखा आटी आम्हाल होमजाया तोवे आम्हाय मासे दुनिया मा जा ताबडतोड विचार कोयो तोवे आम्हा त्रोसा माने उड्या मा बोही निंग्या एन नीट वाटे सामात्रिका मा गोया ताने बिहरे दिही निंगीन निया पुलिस सेरा मा गोया ताने निंगीन आम्हा फिलिपा माय चालताच गोया ती मासे दुनिया बागा माय पोयला मोठा शेर है ता रोमी लोखा वोहती है एन त्या सेरा मा आम्हा थोडा दिही रोया पासे शाबाथा दिही सेरा बा नोई काठावो जा प्रार्थना जागो है एहको आम्हा लाग्या ता मा बोठा एनजो थे यो ता टोळवाल्यो तिहे आरे आमा बोलता लाग्या तोवे थुतिरा सेईरा माय लुदिया नावा कादी योग बायाती ती जांभळा रुंगा फाडके वेचणारी एन ती देवा भोक्ती कोणार्याती ती आमे बाशन वनाई ते मोन देवे ओहडा उगड्या का ते गोठे असे दियान देना पासे ते एन ते गोरिहा बाप्तिस्मा जाया तोवे ते आम्हा रावणी कोई नाख्या का आय ख्रिस्तावो खरो बोरसो थवणारी हे एकोर जर तुम्हाय ठोरविहा तर तुम्हा मा गो येन रोवा एन ते खूप रावणी कोई त्या हाटी आम्हाल ते गो रोवा पोड्या योग दिही एको जया का आम्हा प्रार्थना जागा असे जाव लाग्या तोवे बूत लागली कादी योग पोही आम्हाल मिळी ते अंगामा बूत आतो त्या हाटी ती लोखा नोसिबा सोवा लाखीन एहकोय कोईन ती दोन्हीहाल खूप पोशा मिळावी दे ती पौला एन आमे पसला येन बोंबलीन आखती लागी का या लोक बादहाने मोठा देवा सेवक हेता या तुम्हाला तारणा वाट देखाडता ते खूप दिही एहको कोया तोवे पौलाल खूप खराब लाग्या एन पासाडी फिरीन बुता लाख्या इसू ख्रिस्ता नावे को आय तू लुकुम को होका ते माने बा निंगी जो एन बूत ताबडतोड ते माने निंगी गोयो पासे त्या पोशा मिळणा आशा गोई एहको देखीन ते दोन्हाय पोल एन सिला यहाल दोईन चावडी वय ओदिकार्या पाय ओडीन ले गोया एन त्याय त्याहाल ओदिकार्या आघाडी उभा कोई नाख्या या लोक यहुदी हेता एन आमे सेराल खूप तारास देता एन आमार रोमी लोखा जो रीती बाती माना एन पाळा गोमेत नाही त्यो या हिकाडता तोवे लोखा टोळ मिळीन त्याहावो उठ्यो एन ओदिकार ह्या त्याहा फाडके फाडी टाकाडे एन त्याहाल होठे कोय ठोकना हुकुम देनो एन त्याहाय चापके को खूप ठोकीन तुरुंगा मा कोंडी देना एन तुरुंगा जोमादाराल त्या बंदोबस्त राखा हुकुम देनो ओहडो हुकुम मिळो त्या हाटी ते त्याहाल तुरुंगा मा माझे वीस अंधारे खोलीमा कोंडीन त्याहा पा खोडहामा उठकाव्या एन आर्दे राती सुमाराल पौल एन सिला या प्रार्थना कोयत एन देवा गीते आखेत एन ई बिहिरा कैदी वनात तोवे योका योकी जोरकोई दोरती आलिका तुरुंगा पायो बी आलियो एन बादे बाये ताबडतोड त्याहा त्याहा जुगडी गोये एन त्याहा बेडियो निंगी पोडियो तोवे तुरुंगा जोमादारे निंदे माने जागते होईन तुरुंगा बाये उगाडे देखिये एन तुरुंगा माने कैदी नाही गोयारी एहको होमजीन तो त्या तारवाय काढीन स्वतः गात कोयला आतो ओला माज पोवले जोर से हात कोय नाख्या तू तो स्वतः गात कोयले हे मा कहा का आमा बादा इही झेजे तोवे ते दिवा लय हादीन तो माझे तुरुंगा मा दाम दि गोयो एन थोर थोर कापतो पोवला एन सिला यहा पागे पोडियो एन त्याहाल बा काढी नाख्या महाराज मा तारण ओय त्या हाटी माये काय कोरा जोजे तोवे त्या आख्या मालेक इसू ख्रिस्ताव बोरसो थो तोवे तो एन तो गोरिहा तारण ओरी त्याहाय त्या लयन त्या गोरिहा बाधाल देवा वचे नाख्या पासे राती तेज वेळे ते त्याहाल पाहे लयन मार लागला गाव दव्या तोवेस ते एन त्या गोर्या बाधाय बाप्तिस्मा लेदा। पासे ते त्याहल त्या गो हादिन खा देना एन त्या बादा गोर्या माहाय देवावो बोर्स थोईन बादे खूब खुशी जाये। पासे दिही निंगावो न्याय सोबाय अधिकारी हाय सिपायहाल दवाड़ी नाख्या का त्या महा सोड़ी दा। तोवे तुरुंगा जमादारे या होबात पोला जाय नाख्या का न्याय सोबाय अधिकारी तुम्हा सोड़ी दा हटी आखा दवाड़िया त्या हटी तुम्हा सुकामा निंगी जा। तोवे पोले त्याहल आख्या आमा रोमी माहे है त्याहाय आमहाल गुन्हेगार नाय ठरवता बाधा देखते चापके को ठोकीन तुरुंगामा कोंड्या एन आम्ही त्या आम्हाल गुपचूप दवाडता का खोरखर इ नाय चालणारा तर त्याहे स्वतः आम्हाल बा काढवा। पासे शिपाया जाईन यो गोठी न्याय अधिकारी हा लाख्यो तोवे त्या रोमी हे एको वनायन त्याहाल बिया येना। पासे त्याहा येन त्याहाल माफी मागीन होमजाड्या एन त्याहाल बा काढी न्या सेरा माने जावा ओहडी त्याहाल रावणी कोई। पासे तुरुंगा माने निंगीन लुदिया बाये गो गोया एन बहाल मिळीन त्याहाय त्याहा समाधान कोया एन इमत देईन त्या ताने निंगी गोया।